ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः नम इरिण्याय च प्रपत्याय च नमः किगंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमः सल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो हृदय्याय च निवेश्याय च नमः पागं सव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः आखिदते च प्रखिदते च नमो वः गिरिकेभ्यो देवानागम् हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नमामि वत्केभ्यः द्रापे अन्नसस्पते दरिद्रन्नीललोहित येषाम् पुरुषाणामेषाम् पशूनामाभेर्मारोमो येषाम् किञ्चन ममत या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् यथा न शमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम् मृडा नो रुद्रो तनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छम् जयोश्चमनुरायजे पिता ददश्याम तव रुद्र प्रणीतौ मानो महान्तमुतमानो अर्भकम् मान उक्षन्तुमुतमान उक्षितम् मानो वधीः पितरम् मोतमातरम् प्रियमानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोकेतनये मान आयुषि मानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वदिर्ह विश्वन्तो नमसा विधेमते आराते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम् नमस्मेते अस्तु रक्षा च नो अदिश देव बृह्यता चन शर्म यच्छद्विबर्हाः सुहि श्रुतम् कर्त सदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम् मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्मन्निव पन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतुरुणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरामगव्यद्यधनुष्वमीढ्वस्तोकाय तनयाय मृणया मीढुष्टम शिव तम शिवो न सुमना भव परमे वृक्ष आयुधम् निधाय कृत्तिम् वसान आचर पिनाकम् बिभ्रदागहि विकृत विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्वन्निवबन्धुताः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृति
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार आहे.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. एका वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी मला स्वामीजींच्या घरी जाण्याचा सुयोग आला. मी त्यांच्या घराची बेल वाजवली. आईने दरवाजा उघडला. आई आज विशेष सुंदर आणि प्रसन्न दिसत होत्या. त्यांनी लाल रंगाची जरीची साडी नेसलेली होती. आंबाड्यावर फुलांची वेणी घातलेली होती. जा आज जा, आई मला म्हणाल्या. मी खोलीच्या दारात उभे राहिले. स्वामींनी आत ये म्हणून सांगितले. आत गेल्यावर मला समोरच एका चौरंगावर केलेली पूजा दिसली. त्या चौरंगाला केळीचे छोटे चार खुंट बांधलेले होते. मध्ये एका कलशात वडाची फांदी होती. त्यावर हळद कुंकू फुले वाहिलेली मला दिसली. एकदम मला त्यांनी जरीची साडी का नेसली याचे कोडे उलगडले. स्वामीजींच्या बाजूस मी जाऊन बसले. त्यांना उत्सुकतेपोटी विचारले, आई अजून वडाची पूजा करतात का? स्वामीजी म्हणाले, हो, आपल्या पतीला मुक्ती मिळेपर्यंत जन्मोजन्मी त्याची साधना निर्विघ्न होण्यासाठी, त्यासाठी त्याला आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत आणि ही पूजा करतात. मी उठून पुन्हा पूजेच्या चौरंगापाशी गेले. त्या कलशाला मी हळद कुंकू लावले. तेथील टपकातील फुले वाहिली आणि थोडे पैसे ठेवले. स्वामीजी हे सर्व पाहत होते. ते म्हणाले, पैसे कशाला ठेवतेस? मी म्हणाले, असू देत. मग नमस्कार करून मी पुन्हा स्वामीजींच्या समोर जाऊन बसले. स्वामींनी मला विचारले, खरोखरच देव भेटला तर त्याला काय देशील? खरच प्रत्यक्ष देव समोर प्रकटला तर त्याला द्यायला काय आहे माझ्याजवळ? त्या विचारानेच मला रडू आले. मी कसे बसे स्वामीजींना म्हणाले, माझ्याजवळ काहीच नाहीये देवाला देण्यासाठी. चटकन स्वामीजी म्हणाले, हा भावच त्याला दे, त्याला दुसरं काही नको असतं. घराघरातून चालणाऱ्या व्रतवैकल्यांना आणि श्रद्धेला स्वामींनी पाठिंबाच दिला होता. किंबहुना या व्रतवैकल्यांचा मोहरा त्यांनी परमार्थाकडे वळवला होता. साधकांची बारामतीस आनंद यात्रा निघाली त्यावेळची ही आठवण आहे. त्यावेळी अनिकेत बराच लहान असल्याने मला जाता आले नव्हते. त्यावेळी स्वामीजींच्या घरी अंजू आणि शशांक पुरंदरे हे दोघे राहायला गेले होते. त्या चार पाच दिवसात मी आणि अनिकेत तेथे जात होतो. पूजनीय स्वामीजी आणि सरला मातोश्री पुन्हा पुण्यात परतले त्यावेळी मी अनिकेतला घेऊन तेथे गेले होते. रात्रीचा साडेसात ते आठचा सुमार असावा. स्वामीजी आले. त्या दोघांच्या पायावर अंजूने दूध आणि पाणी घातले. त्या दोघांना अंजूने ओवाळले. स्वामीजी येण्याआधीच अंजू आणि मी दोघींनी मिळून थोडाफार स्वयंपाक करून ठेवलेला होता. स्वामीजी आणि सरलाईंचे आंघोळीचे पाणी तापवले. आईंनी दोघांच्या आंघोळीच्या कपड्यांची तयारी केली. साडीच्या निऱ्या करून ठेवल्या. त्या स्नानास गेल्या. स्वामीजी स्वयंपाकघराच्या दारात दोन्ही हात दाराच्या चौकटीवर ठेवून उभे राहिले होते. आम्ही दोघी ताटे तांब्या भांडी टेबलावर मांडत होतो. आम्हा दोघींची गडबड ते बघत होते. स्वामींनी आम्हाला विचारले, आज काय केले आहे जेवायला? अंजूने सांगितले, वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर सगळं काही केलं आहे. स्वामीजी आनंद व्यक्त करत म्हणाले, हा आता आमच्या सुना काम करण्यास पदर खोसून उभ्या आहेत. तर हे ऐकून आम्ही थोड्या खट्टू झालो. खरं तर आम्हाला आनंद व्हायला हवा होता हे ऐकून, कारण स्वामींनी आम्हाला त्यांच्या या विशाल कुटुंबात सुना म्हणून आणलं होतं. आता विचार करता लक्षात येतं की सुना ह्या मुलींपेक्षा सासू सासऱ्यांना जास्त सहवास देतात आणि सुना त्यांची जास्त सेवा करत असतात. परंतु त्या लहान वयात त्या दोघांची सुनेपेक्षा मुलगीच व्हावी असे आम्हाला वाटत होते. आम्ही थोडीशी नाराजी दाखवत म्हणालो, सुना का बरं, आम्ही मुली आहोत की तुमच्या? क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. ते आमचे मन न दुखावता म्हणाले, हो हो मुलीच आहात आमच्या. तेवढ्यात सरला मातोश्री स्नान करून आल्या. स्वामीजी स्नानास गेले. आईंनी लाकडी कपाटाच्या आरशात बघून केसांवरून कंगवा फिरवला. कपाळावर लालसर जांभळ्या रंगाचे कोरडे कुंकू लावले आणि पदर खोचून लगेच त्या ओट्यापाशी आल्या. वयाची 70 ओलांडली असताना एवढा प्रवास करून जमून आल्यावरही ती माऊली कामास लागली. त्यांनी स्वामींसाठी पोळ्यांची कणिक भिजवली. त्यांनी स्वामीजींपुरता फुलक्या केल्या. त्यांना जेवायला वाढले. मग आम्हा सर्वांना घेऊन त्या जेवायला बसल्या. आईंनी आम्ही केलेल्या पोळ्या खाल्ल्या. आम्ही तसे बेतानेच जेवलो, पण तरीही अत्यंत संतुष्ट झाल्याची भावना तेव्हा आम्हाला त्या रात्री आली. मग ते सर्व आवरण्यास आम्ही सरला मातोश्रींना मदत केली आणि त्या दोघांच्या परम पावन चरण कमलांचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. गुरु पौर्णिमेचे दिवस होते. गुरु पौर्णिमेच्या आधी 10 दिवस आधी पूजन सुरू झाले. पूजनासाठी माया अपार्टमेंटचा हॉल सुंदर सजवला होता. स्वामीजींच्या आसनासमोर चांदीच्या पादुका ठेवल्या होत्या. साधक त्या पादुकांचे पूजन करत होते. आम्ही दोघेही पूजन करणाऱ्या साधकांच्या रांगेत उभे होतो. बरोबर अनिकेतही होता. स्वामीजींच्या समोरील पादुका म्हणजे श्री स्वामीजींचे चरणच आहेत असा सर्वांचा भाव होता. आम्ही आम्हाला दिलेल्या ताटात आपली पूजेची तयारी काढून ठेवलेली होती. प्रत्येकजण पादुकांचे मनोभावे पूजन करून स्वामींना नमस्कार करत होता. स्वामींना नमस्कार करता करता कित्येक जण उन्मनी अवस्थेत जात होते. साधकांचे भाव उचंबळून येत होते. स्वामीजींच्या कपाळावर लाल रंगाचा कुंकुम तिलक होता. त्यांची मुद्रा शांत आणि गंभीर होती. साधकांवर कृपा प्रसाद करणारी त्यांची प्रेमळ नजर खूप अद्भुत वाटत होती. पूजेसाठी रांग पुढे पुढे सरकत सरकत आमच्यापाशी येऊन ठेपली. त्यांनी प्रथम स्वामीजींचे पूजन केले. गंध अक्षदा फुले वाहिली. पादुकांवर यांनी मस्तक टेकवले. स्वामींनी आपला हात यांच्या मस्तकावर ठेवला. यांचे भाव अनावत झाले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. स्वामीजी प्रेमाने मस्तकावर थोपटत होते. माझ्याकडे पाहत स्वामीजी म्हणाले, हा शुद्ध भाव आहे. पाहिलंस सद्गुरूंवर असा भाव आणि प्रेम असावं. त्यानंतर मी आणि अनिकेतनी पूजन केलं. एकदा दुपारी स्वामीजींच्या घरी गेले असताना एक छोटासा प्रसंग घडला, तो सांगते. आई सर्व आटपून 2 च्या सुमारास कॉटवर बसल्या होत्या. त्यांना एक फोन लावायचा होता. मी त्यांना म्हणाले, मी लावून देते की. आणि पटकन रिसिव्हर उचलला. त्या मला थांबवत म्हणाल्या, अगं नंबर नीट लक्षात आला का? नाहीतर तो आधी लिहून घे मग फिरव. नंबर चुकेल आणि एक फोनही वाया जाईल. मग मी तो नंबर लिहून फिरवला. हे त्यांनी मला प्रेमाने आणि सहज शिकवलं. संसारातही बारीक सारीक कामात दक्षता घ्यायची असते हे मला समजू लागलं. पूजनीय स्वामीजींना पॅरालिसिस झाल्यावर त्यांच्या पायावर मसाज करण्यासाठी बेबी ऑइल वापरत असत. ते तेल पटकन त्वचेत मुरत असत. तेल आपण द्यावे असे आम्हा दोघांना फार वाटत होते. म्हणून मी निरंजनाताईला तसं सांगितलं. यांनी मला सुचवलं की स्वामीजींना हे नको सांगायला. तसं मी निरंजनाताईला सांगितले. स्वामीजी कुणाला तेल देऊ देतील की नाही अशी शंका आम्हाला वाटत होती. निरंजनाताईने आमचे म्हणणे मान्य केले. तेल संपत आले की आई निरंजनाताईला तेल संपत आले आहे असे सांगत ती आम्हाला तो गुपचूप निरोप देई. आई हा निरोप 4 दिवस आधीच देत. वास्तविक आई फार कामात व्यस्त असत, पण स्वामीजींच्या प्रत्येक सेवेबाबत त्या अत्यंत जागरूक असत. हे त्यांच्या कामातील कौशल्यच होते. या तेलाबाबत कसे काय कोण जाणे. नंतर स्वामीजींना समजले. ते मला म्हणाले, तुम्ही इतके हे महाग तेल माझ्यासाठी आणून देता. खरंच खूप आहे. वास्तविक तेल काही खूप महाग नव्हते, पण थोडीशी केलेली कृतीही त्याचे त्यांना कौतुक वाटत असे. त्यांच्यासाठी कोणी काही थोडस केलं तरी त्यांना ते खूप वाटे. खूप कुठल्याही लहान मोठ्या केलेल्या सेवेचा ते खूप आपुलकीने स्वीकार करत. कधी कधी मी आईंची नखे कापून द्यायची. एकदा नखे कापताना त्यांचे बोट दाबलं गेलं. त्यांच्या तोंडून आई ग असा खापरा आवाज आला. मी घाबरले, विचारलं काय झालं आई. तर त्या समजुतीच्या स्वरात म्हणाल्या, तसं काही नाही ग फार, ते बोट दुखतच हल्ली. त्यांनी मला सांभाळून घेतलं होतं. दुपारी 12 दरम्यान एकदा आम्ही दोन चार जणी स्वामीजींच्या खोलीत बसलो होतो. स्वामीजी आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत होते. मी स्वामीजींना सांगितलं, रागवताना मला कळतं की हे चूक आहे, याची गरज नाहीये. मग तुमची आठवण करते, वाटत समोरील व्यक्ती स्वभावाने निराळी असली तरी तिच्यात परमात्माच आहे. पण ही नुसती पोपटपंची आहे का? स्वामीजी मला धीर देत म्हणाले, नाही, ही पोपटपंची नाहीये. या विचाराने हळूहळू विवेक जागृत होईल, राग आपोआप दूर होईल, संतांच्या स्मरणाने विकार दूर पळतात. मला हे ऐकून एकदम भरून आले. मी त्यांना म्हणाले, तुम्ही मला अगदी आई वडिलांप्रमाणे वाटता. स्वामीजी म्हणाले, आई वडील जन्माला घालतात, संत जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवतात. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता, परी पहिले पार पाववीता तर सद्गुरु वेगळा. खरोखरी स्वामीजींबरोबरचं आपलं नातं आई वडील बहीण भाऊ या पलीकडचे असते याचा पुन्हा प्रत्यय आला. श्री कृष्ण अर्पण असतो.
गेल्या आठवड्यात सकाळी ध्यानानंतर ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती या अभंगावर उत्स्फूर्त बोलताना आपण सद्गुरूंचे प्रेम इतर प्रेमांपेक्षा विशेषत आईच्या प्रेमापेक्षा कसे वेगळे आणि व्यापक असते ते सांगितलेत. त्यानंतर मनात विचार आला की खरोखरच स्वामीजींसारखे खोलवर प्रेम, निरपेक्ष प्रेम आजपर्यंत कोणीच आपल्यावर केले नाही. परंतु स्वामीजी ज्या तीव्रतेने प्रेम करतात तितक्याच तत्परतेने त्या प्रेमातून अलिप्त होताना जाणवतात. कधी कधी या अलिप्त भावाची भीती किंवा दडपण येते. स्वामी माधवनाथ देखील असेच एका व्यक्तीशी पूर्ण समरस होऊन जाताना दिसायचे, पण पुढच्याच क्षणी त्यापासून पूर्ण अलिप्त. प्रेम आणि अलिप्तता या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत का? व्यवहारात तर प्रेम आणि लिप्तता एकत्र दिसतात. सद्गुरूंच्या ठिकाणी दोन्ही एकत्र कसे दिसून येते? प्रेमभावाचा अभ्यास करताना प्रेम करायचे आणि त्याचबरोबर मनातून अलिप्त राहायचे असे स्वामीजींना अभिप्रेत आहे का? संसारात आपण प्रेमाने म्हणजे मनात प्रेम ठेवून वागतो आणि लिप्त व्हायचे नाही असे ठरवले तर समोरच्या व्यक्तीला आपण फक्त कर्तव्य कर्म करण्यापुरते एकत्र राहतो आहोत असे जाणवते. त्यांना वाटते की ही व्यक्ती आपल्यापासून दुरावते आहे. मनातले प्रेम नेहमीच बाहेर दाखवावे लागते का असा प्रश्न आहे. मीही पाहिलेलं आहे की स्वामीजी त्यांच्या समोर आलेल्या व्यक्तीशी पूर्णपणे समरस होऊन जायचे आणि पुढच्याच क्षणी म्हणजे ती व्यक्ती गेल्यानंतर किंवा तो प्रसंग संपल्यानंतर त्या व्यक्तीपासून किंवा प्रसंगांपासून पूर्णपणे वेगळे झालेले असायचे, बाजूला झालेले असायचे, अलिप्त झालेले असायचे. संत व्यवहार आपल्यासारखाच प्रकृतीतूनच करतात. प्रकृतीतून याचा अर्थ मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, इंद्रिय याच्यातूनच प्रत्येकाला व्यवहार करावा लागतो. असं असल्यामुळं आतून चैतन्यातून प्रेरित झालेली त्यांची भावना जी असते ती प्रकृतीतून बाहेर पडत असताना निर्लिप्त प्रेमाच्या अंगाने बाहेर पडते. लिप्त असलेलं प्रेम आणि निर्लिप्त असणारं प्रेम अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. निर्लिप्त प्रेमाने अशा करता ती गोष्ट बाहेर पडते की आत ते त्या प्रकृतीपासूनही वेगळे असतात, ते चैतन्याशी समरस असतात. अहम आत्मा हे कधीची विसरू नये अशा भूमिकेमध्ये ते असतात. तसंच तो आत्माच किंवा ते चैतन्यच जगतामध्ये सर्वत्र भरून राहिलेला आहे असा व्यापक परमात्मबोधही त्यांच्या ठिकाणी वसत असतो. आणि हा बोध किंवा हे चैतन्य अशा प्रकारचं स्वतःला ओळखणारं असं प्रकृतीचा आधार घेऊन किंवा प्रकृतीचं सहाय्य घेऊन व्यवहार करतं तेव्हा देखील आनंदरूप, शांत स्वरूप किंवा प्रेमस्वरूप अशाच पद्धतीने प्रकृतीतून बाहेर पडतं. पण त्या प्रेमाचं जे स्वरूप असतं ते अलिप्त प्रेम असं त्याचं स्वरूप असतं. आपल्या प्रेमाचं स्वरूप हे लिप्त प्रेम असं असतं. यांनी म्हटलेलंच आहे, प्रेम आणि अलिप्तता या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत का? प्रेम आणि अलिप्तता या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक तेव्हा आहेत की जेव्हा आपण आत्मरूप झालेले असू. नारदांनी भक्ती सूत्र लिहिली तेव्हा काय पहिलं सूत्र आहे, अथा तो भक्तिम व्याख्या श्यामहा असं पहिलं सूत्र आहे. मी आता भक्तीची व्याख्या आपण करू. आणि लगेच पुढचं सूत्र त्यांनी लिहिलं की सा तू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच. थोडा आवाज पाहिजे. आपल्या आत्म्यावर प्रेम असणार असं हे भक्तीचं स्वरूप आहे असं नारद म्हणाले. अस्मिन प्रेम रूपा आणि अमृता स्वरूपाच, म्हणजे आपण मरते आहोत अशी भावना नसणार आणि आत्म्याच्या ठिकाणी प्रेममय आत्म्याच्या ठिकाणी मुरून राहिलेलं असं भक्तीचं लक्षण नारदांनी सांगितलं. असं असल्यामुळं आत्म्याच्या ठिकाणी परम प्रेम असेल तर त्या आत्मभावाने प्रेरित झालेली इंद्रिय मन बुद्धी प्रेम करताना जाणवतील. पण आत्म्याचा जो अलिप्त भाव आहे प्रकृतीशी मिसळून न जाण्याचा त्याच्या सकट ती प्रेम करतील. ही भाषा आपल्याला कळत नाही. याचं कारण त्यांनी म्हटलंच, व्यवहारात तर प्रेम आणि लिप्तता एकत्र दिसतात. कारण ज्या आतून जाणीवेतून व्यवहार घडणार त्या जाणीवेच्या ठिकाणी स्वरूप विषयक आपल्या स्वतःच्या संबंधीचा अबोध असतो. असं असल्यामुळं इंद्रियांचं जीवन तेच जीवन, मनाचं जीवन तेच जीवन, बुद्धीचं जीवन तेच जीवन अशी आपली भावना असते. त्याच्या आत कुठं जीवन आहे आणि तिथून आपण वाहतो आहोत हे माहीत नसतं. असं असल्यामुळं इंद्रियांना जे अनुकूल त्याच्यावर प्रेम म्हणजेच लिप्त प्रेम, मनाला जे अनुकूल त्याच्यावर प्रेम म्हणजेच लिप्त प्रेम अशी आपली भावना किंवा भूमिका असते. आणि अशीच जवळपास सर्वांची असते. पण या प्रेमामध्ये धोके आहेत. लिप्त प्रेमामध्ये असणारा महत्वाचा धोका म्हणजे जगाला आपण संधी साधू आहोत हे स्पष्ट समजतं. आपलं द्या सोडून जगाला समजतं की यांचं प्रेम आणि लिप्तता ही संधी साधुत्व आहे. कोणती तरी संधी आहे यांना, म्हणून आपल्याशी गोड बोलतो आहे. जी लिप्तता आहे ती तात्पुरती आहे, जे प्रेम आहे ते तात्पुरतं आहे, यांच्या कामापुरतं आहे. यांचं काम झालं की यांचं प्रेमही राहणार नाही आणि लिप्तताही राहणार नाही, हे जगाला आपल्याबाबत स्पष्ट समजतं. आणि संतांना आपण प्रेम करताना जेव्हा पाहतो तेव्हा सगळ्या जगाला असं स्पष्टपणाने समजतं की यांच्या प्रेमामध्ये कोणतीही संधी हे घेत नाहीयेत. आपल्याशी वर्तन करून कुठला लाभ घेण्याची कोणती संधी हे घेत नाहीयेत. तर यांचं जे प्रेम आहे ते प्रेम अशा प्रकारच्या कोणत्याही संधी मिळवण्याच्या युक्तीच्या खेरीज असणारं प्रेम आहे. ते प्रेम करतात याचं कारण आतून त्यांच्या प्रेम वाहत असतं म्हणून प्रेम करतात. पण ही संधी उठवणं म्हणजे लिप्तता आहे असं त्यांच्या ठिकाणी नसतं. म्हणून तर आईसी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती असं तुकाराम महाराजांनी त्याकरता म्हटलेलं आहे. प्रेमभावाचा अभ्यास करताना प्रेम करायचे आणि त्याचबरोबर मनातून अलिप्त राहायचे असे स्वामीजींना अभिप्रेत आहे का? आपण वारंवार मन हा शब्द वापरतो. संत असं सांगत असतात की तुमच्या चैतन्यातून, तुमच्या शुद्ध जाणीवेतून, आणि आपण मनाला सोडायला तयार नसतो ही आपली अडचण राहते. आपल्याला आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे मनत आहा मनानी असा आपला इतका पक्का भाव झालेला असतो. असं असल्यामुळं प्रेमभावाचा अभ्यास करायचा तोही मनातून आणि अलिप्त राहायचं तेही मनातून, हे कसं काय शक्य आहे? ज्याच्यातून प्रेम करणार त्याच्यातूनच अलिप्त कसं राहायचं? म्हणून मन बुद्धी चित्त अंतःकरण याच्याही बुडाशी सत्ता मात्र अशी जी गोष्ट आहे त्या स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेणं, त्या ठिकाणी रमण आणि मग स्वाभाविक भावानी त्यामुळं मन प्रेरित होणं, त्यामुळं बुद्धी प्रेरित होणं, मग आतलं प्रेम बाहेर पडेल. पण ते अलिप्त प्रेम असेल असं घडेल. प्रेमभावाचा अभ्यास करताना देखील आपण याचं चिंतन करतच हा अभ्यास करणं उत्तम. संसारात आपण प्रेमाने म्हणजे मनात प्रेम ठेवून, हे मन मन हा जो शब्द आहे ना, मनात प्रेम ठेवून आपण वागतो आणि लिप्त व्हायचे नाही असे ठरवले तरी समोरच्या व्यक्तीला आपण फक्त कर्तव्य कर्म करण्यापुरते एकत्र राहतो असे जाणवते. समोरच्या व्यक्तीला बरोबरच समजत असत. मगाशी मी हेच म्हणालो की आपण जे प्रेम करतो, लिप्तता राखून प्रेम हा जगाचा जो नियम आहे त्याच्यातला धोका हा की जगाला आपण संधी साधू वाटतो. आपण तेवढ्या पुरते आहोत हे जगाला स्पष्ट समजतं असंच मी म्हणालो होतो. आणि इथेही तसंच म्हटलंय की समोरच्या व्यक्तीला आपण कर्तव्य करण्यापुरतं एकत्र राहतो आहोत असं वाटतं, खरे एकत्र आपण नाही असं वाटतं. कारण ती व्यक्ती ही तिच्यापुरतीच जगत असल्यामुळं, ती देखील स्वतःचं जीवन जगत असल्यामुळं तिला आपल्याकडून अपरिमित आणि कधीही न संपणारं असं प्रेम अपेक्षित असतं जे ती आपल्यावर करू शकत नाही, आपण तिच्यावर करू शकत नाही, अशी अडचण राहते. पण जर त्याच्यातली एक व्यक्ती कोणी अत्यंत प्रेमभाव राखून, म्हणजे आता मी सांगितला तसा प्रेमभाव राखून राहील तर जवळच्याच व्यक्ती नव्हे तर अनेक लोक त्याच्या अवतीभोवती त्याच्या प्रेम या वैशिष्ट्यामुळं जवळ येतील. कारण अशा प्रकारचं प्रेमच कोणी कोणावर करत नाहीये. आपल्या प्रेमामध्ये लिप्तता असते, आपल्या प्रेमामध्ये अधिकार असतो. सद्गुरु प्रेम करतात आणि अधिकार सोडून दिलेला असतो, आपल्यावरचा हक्क ते अजिबात बजावत नाहीत. ज्याची आपल्याला खरी अपेक्षा असते तसं प्रेम सद्गुरूंकडून आपल्याला मिळतं. असं असल्यामुळं सद्गुरूंकडून अथवा संतांकडून जे प्रेम मिळतं त्या प्रेमाचं तुकाराम महाराजांनी तसं वर्णन केलेलं आहे. एका साधकानी आपणास प्रश्न विचारला होता, पुराणकाळी देवदानवानी अमृत मंथन खरच केलं होतं का? तर तुम्ही उत्तर दिले होते की ह्या सर्व गोष्टी रूपकात्मक आहेत, देव व दानव हे आपल्यातच आहेत असे आपण म्हणाला होतात. म्हणजे दैवी व आसुरी संपत्ती आपल्यातच आहे. मलाही असं थोडं थोडं मी म्हटल्यासारखं जाणवतंय वाटतंय. ज्या अर्थी तुम्ही एवढं ठामपणे म्हणतात, तुम्ही असं म्हणाला होता, त्या अर्थी मी असं म्हणालो होतो. कधीतरी प्रश्न विचारला असेल अमृत मंथनासंबंधीचा, त्याच्यावर मी उत्तर दिलं असणार की या गोष्टी रूपकात्मक आहेत. कारण देव म्हणजे तसे अतिशय सुंदर देखणे दिसणारे सगळे पुरुष, डोक्यावर मुकुट वगैरे घातलेले, आणि असुर म्हणजे चित्र विचित्र अशी शस्त्र हातात घेतलेले अकराळ विकराळ, आणि इकडून हा दोरी ओढतोय आणि तिकडून तो दोरी ओढतोय आणि तो मेरू पर्वत त्याची घुसळण चाललेली आहे, हे खरंच रूपकात्मक आणि काल्पनिक आहे हे मला मान्य आहे. मी म्हटलेलं होतो असं मी मान्य करतो. हे रूपकात्मक आहे, हा देव आपल्यामध्येच आहे आणि दानव आपल्यामध्येच आहे, आणि हे अमृत मंथन आपल्या ठिकाणी चालतं आतच. खूप मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने देव जमा झाले आणि मोठ्या संख्येने आसुर जमा झाले आणि ओढावडी करतायत, असं जे स्वरूप आहे ते मोठ्या संख्येने असलेले देव आपल्या आतच आहेत आणि मोठ्या संख्येने असलेले असुर देखील आपले आतच आहेत. त्यांची संख्या फार मोठी आहे. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप अर्जवम, तेज क्षमा धृतीही शौचम अद्रोहो नाती मानिता, अशा प्रकारचे हे भरपूर देव जमलेले आहेत. आणि दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधा पारुष्यमेवच अज्ञानम चाभिज्जातस्य पार्थ संपदम आसुरीम, अशी दुसरी आसुरी संपदा देखील, तेही काय यांना देव म्हटलं ते असुर, हेही आत भरपूर संख्येने जमा झालेले आहेत आणि आपल्या विवेक बुद्धीची घुसळण निश्चित करत आहेत. अगदीच निश्चित आहे हे अमृत मंथन पुराणकाली झालं असं नसून अतिशय सनातन, सनातन अपि नवहा, अशा आत्म्याच्या ठिकाणी प्रत्येकाच्या आत अनादि कालापासून आपल्या ठिकाणी तीच घुसळण चाललेली आहे. आपण परत परत जन्माला आलेले आहोत, या जन्मात ही आपली ती घुसळण तशीच चालू आहे. आणि या घुसळणीतून अमृत निघत, पुराणात म्हटल्याप्रमाणे तेव्हा निघालं नाही तर अजूनही निघत, जसं स्वरूपानंदांच्या ठिकाणी निघालं, जसं स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी निघालं, जसं तुकाराम महाराजांच्या ठिकाणी निघालं. गिळुनी सांडिले कळीवर मिथ्या भ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घटी, असं तुकाराम महाराज म्हणाले, अमृत निघालं. आणि विष देखील जरा जास्त प्रमाणातच सर्वांच्या ठिकाणी निघतं, अमृतच थोडं थोडं कधीतरी कधीतरी कुठेतरी निघाल्यासारखं दिसतं. गोंदवलेकर महाराज, रमण महर्षी, कृष्णमूर्ती, रामकृष्ण, असे जे संत आहेत त्या संतांच्या ठिकाणी घडलेल्या अमृत मंथनातून खरंच अमृत भाव निर्माण झालेला दिसला आपल्या सगळ्यांना. तेही म्हणाले छाती ठोकपणाने, आणि दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य म्हणजे अतिशय कठीण कठोर वचन सतत बोलत राहणं, अज्ञान यांचा जर विजय झाला तर विष याचा अर्थ जीवन संपणं, जीवनाचा नाश होणं, हे विष देखील सतत बाहेर पडत आहे. त्याप्रमाणे गीतेत व ज्ञानेश्वरीत अमृत, परिस, संजीवन हे शब्द अनेकदा आले आहेत. चांगल्या होणाऱ्या किंवा उत्कृष्ट गोष्टीबद्दल अमृताची उपमा दिली जाते का दिली जाते असं नाही विचारलं. दिली जाते का? दिली जाते. चांगल्या होणाऱ्या किंवा उत्कृष्ट गोष्टीबद्दल अमृताची उपमा दिली जाते का? दिली जाते. उदाहरणार्थ वैद्यांनी रोग्याला औषध दिले व त्या औषधाने अमृतासारखा गुण आला वगैरे. बरोबरच आहे. रोग्याला वैद्यांनी औषध दिलं आणि त्या औषधाने त्याचं जीवन वाचलं म्हणजे अमृतासारखाच गुण आला. आता जे वैद्य औषध देतात आणि जी मेडिकल सुविधा आहे त्यामुळं खर तर 55-60 म्हणजे चांगलं उत्तम सात्विक जीवन जगणारी मंडळी देखील 50 ओलांडणं आणि 60 टेकणं ही आपल्या देशात कठीण गोष्ट होती एक काळ. रामकृष्ण कितव्या वर्षी गेले? 48. लॉन्जिव्हिटी वाढणं हे झालेलं आहे. वैद्यांचा जो गुण आहे तो समजा वैद्यांनी औषध दिलं आणि अमृतासारखा गुण आला म्हणजे त्यावेळेच त्याचं मरण वाचलं एवढंच आहे. अमृतासारखा म्हणजे तो अमर झाला असं समजू नका. अमर होणं ही भावना आहे पण त्याचं जीवन वाचलं, त्याचा देह वाचला असं मात्र निश्चित वारंवार घडतं. ऑपरेशन झालं, देह वाचला. अमुक अमुक आजार झालेला होता, देह वाचला. अमृतासारखा गुण आला आणि विषासारखा एखाद्याला ट्रीटमेंट चुकली, औषधाचा विषासारखा गुण आला, चालेल आपल्याला? त्यामुळं अमृतासारखा गुण आला वगैरे म्हटलं जातं ते बरोबर आहे. परिस अमृत ह्या वस्तू काल्पनिक आहेत काय? तसं ह्या सगळ्या वस्तू बाहेर लौकिक अर्थाने पाहायचं झालं तर काल्पनिक आहेत आणि उत्तम जीवनाकरता या काल्पनिक नसून अनुभव घेण्यासारख्या आहेत. एखादे शिक्षक परिस हा स्पर्श झाल्यावर लोहाचं सुवर्ण करतो असं परिसाची ख्याती ही कल्पना आहे. पण एखाद्या व्यक्तीच्या स्पर्शाने मग एखादे शिक्षक असतील, सदाचरणाचा उपदेश देणारे, चुकीच्या वळणावरून वाचवणारे असे एखादे त्या त्या वेळेला भेटलेले आपल्याला परिसासारखेच असतात. आपलं जीवन त्यामुळं सोन्यासारखं म्हणजे उत्तम होतं. सोनं हा फार किमती धातू त्याच्या गुणधर्मांमुळं. पण तसा परिसाचा लोखंडाला स्पर्श व्हावा तशा प्रकारे कित्येकांना आपापल्या जीवनामध्ये अशा व्यक्ती भेटतात आणि त्यांचं जीवन बदलतं आणि विचित्र तऱ्हेने जाणारं जीवन चांगलं व्हायला सुरुवात होते. त्यामुळे परिस ही तशी वस्तू म्हणून काल्पनिक आहे पण अनुभव घेण्यासारखी आहे. आणि आपल्या प्रत्येकावर कधी ना कधी कोणीतरी असा जाता जाता केलेला उपकार परिसासारखा झाला असेल असं आपल्यालाही अनुभवायचं आहे. आपलं जीवनाचं सोनं होणं म्हणतात तसं झालेलं आहे. सद्गुरूंमुळं सद्गुरू हा परिस नक्की असतात. सद्गुरूंमुळं विचार बदलतात, वर्तन बदलतं, आचार बदलतो. सद्गुरूंमुळं एकूण जी तत्व आहेत तर ती तत्व आणि गृहित हीच बदलतात. आपलं जीवन जगण्याचं तत्व किंवा तत्वज्ञान भोगवादी असेल तर सद्गुरूंमुळे निश्चित बदलत. आणि या बदलामुळं आपलं जीवन जे लोहवत तर ते सुवर्णवत निश्चित होतं. पण कधी कधी सद्गुरूंच्या स्पर्शामुळं हा असा परिस आहे की या परिसामुळे पुढे परिसच निर्माण होतो असंही चमत्कार वाटावा अशी घटना घडते. सद्गुरूंचा शिष्य सद्गुरू होतो आणि तो पुढे सद्गुरू होऊन सद्गुरूंनी जसं काम केलं तसं अनेक लोहांना स्पर्श करतो, त्याचं सुवर्ण करतो, कधीतरी एखाद्या व्यक्तीच्या बाबत त्याच्या स्पर्शाने त्याचं परिस देखील बनतो. अशी गुरु शिष्य परंपरा चालू राहते. त्यामुळे परिसाच्या स्पर्शाने जीवन बदलतात. समुद्र मंथनात अमृताबरोबर विषही निघाले पण प्रत्यक्षात विष पाहावयास मिळते पण अमृत नाही. विष पाहायला मिळतं तसं अमृतही पाहायला मिळतं. तुमचे विचारच विषवत असतात, तुमच्या प्रकृतीचे दुर्गुणच विषवत असतात. तसं आता स्वामीजींच्या ज्या आठवणी आपण वाचल्या ऐकल्या तर त्या अमृतासारख्या. अमृत का बरं पाहायला नाही मिळत? विष म्हणजे ढेकणांना मारायचं जे औषध आहे त्याच्याकडे तुम्ही पाहताय की काय? की त्याच्यावर पॉइझन म्हणून लिहिलेलं असतं, मुलांना याच्यापासून दूर ठेवा म्हणून लिहिलेलं असतं, एवढ्याच अर्थाने हे शब्द केवळ घेऊ नका. तसंही ज्याला विष असं म्हणतात त्याचा औषधासारखा उपयोगही केला जातो, आयुष्य वाचवण्यासाठी देखील. असं समजू नका की कुठलीही गोष्ट विष आहे. एका मर्यादित प्रमाणामध्ये त्या विषाचा उपयोग कधी कधी वैद्यकीय शास्त्रामध्ये रोग दूर करण्यासाठी देखील केला जातो. तेव्हा विष हे एक लेबल लावलेलं आहे, आपण हे टायटल आहे त्या वस्तूला दिलेलं आणि ते तसं विषच आहे. जीवन मारत पण मुख्यतः त्याच्याही खोल जाऊन हे विष आणि अमृत हे शब्द आपल्या अंतर्यामी जी घुसळण चालते त्याकरता वापरलेले आहेत. पाप पुण्य हे मानण्यावर आहे का? पाप पुण्य हे मानण्यावर आहे आणि ते खरं देखील आहे. जीवनाची उन्नती होणाऱ्या गोष्टी या केवळ मानण्यावर नाहीयेत. पुण्य पर उपकार असं म्हटलेलं आहे, हे काही मानण्यावर नाहीये. जर पुण्य मानण्यावर ठेवलं तर मग झालंच, बऱ्याच जणांची सोयच झाली. मग पर उपकार म्हणजे हे काय? ही एक कल्पना आहे, हे करण्याची काही गरज नाही, मानलेलं आहे बस. पण पर उपकार केला की त्याचा संतोष पाहून तुमचा अंतरात्मा सुखावतो आणि तुमची उन्नती होते, हे केवळ मानण्यावर नाहीये. तसं जर पाहायचं झालं तर आम्ही पुण्यात नवीन आलो तो तेव्हा 76 साली पुण्यात एक खून सत्र झालं, जोशी अभ्यंकर नावाने ते गाजलेलं होतं. रात्री 8 वाजता रस्त्यावर शुकशुकाट होऊन जायचा. मला आठवत की कोण मारत कळत नाही, का मारलं जातं कळत नाही, गळे आवळून खून होतात. त्या मंडळींना जेव्हा पकडलं तेव्हा ते म्हणाले की आम्ही भगवद्गीता वाचली, आत्मा अमर असतो, त्यामुळे नायलॉनची दोरी घेऊन गळा आवळला तर काहीच फरक पडत नाही असं आम्ही ठरवलं. ज्याला आपण पाप समजतो तर ते यस्य नाहं कृतो भाव बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापिस इमान लोकान न हंती न निबद्धते, हे कृष्णाचं वचन त्यांनी स्वतःच्या वर्तणुकीकरता वापरलं. जे काही त्यांनी केलं त्याचा त्यांच्या अंतःकरणावर परिणाम झाला नसेल. जो परिणाम होतो त्या परिणामामुळे काही वृत्ती बनली नसेल. म्हणून पाप ही केवळ कल्पना आहे असं समजू नका, त्याचे परिणाम होतात. मध्येही एका सत्संगात विठ्ठलवाडीला असा प्रश्न विचारलेला होता, हा प्रश्न चांगला आहे. आणि समाजाने स्वीकारलेल्या ज्या रूढ कल्पना आहेत, एका मॅजिस्ट्रेटनी फाशीची शिक्षा सुनावली आणि त्याच्या शिक्षेमुळे एका व्यक्तीचा जीव गेला, त्याला फाशी दिली गेली, तर मॅजिस्ट्रेटला कोणी खुनी म्हणत नाही. आणि ज्यांनी तो खटका उडवला त्याला देखील नाही. म्हणून एका परीने म्हटलं तर या गोष्टी जेव्हा समाजाला हितकारक म्हणून असतात तेव्हा आणि अहितकारक असतात तेव्हा अशा समाजातल्या संकल्पना आहेत. आणि दुसऱ्या म्हणजे आंतरिक आपल्या ठिकाणी निर्माण होणारे जे कल्लोळ आहेत त्यामुळं त्याचे आपल्यावर होणारे परिणाम आहेत. मी असं ऐकलं की हिरोशिमा वर ज्यांनी बॉम्ब टाकला तर तो नंतर मानसिक रुग्ण झाला. त्याला कल्पना दिली नव्हती तू काय घेऊन जातोयस. त्याला फक्त सांगितलं गेलेलं होतं की त्या शहरावर जायचं आणि हा टाकायचा आणि लगेच निघून यायचं. कारण आपण जे केलं युद्धाचाही नियम आहे की फक्त सैनिकांनाच मारायचं, त्या देशातल्या निरपराध नागरिकांना मारायचं नाही. मारले गेले तर सैनिक विसरू नाही शकत. पण सैनिक मारला गेला तर मग पद्मभूषण पद्मविभूषण कशा करता मिळतात. ती बहादुरी आहे, तो पराक्रम आहे. आणि ज्यांनी मारलं तोही असं समजत नाही की मी पाप केलं माणसाला मारून. अशा प्रकारच्या या तशा गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. पण व्यक्तिगत जीवनात जर पाहायचं झालं तर पाप आणि पुण्य या कल्पनाही आहेत, त्या परिणामही करतात. त्यामुळे काय नुसत्या कल्पना आहेत असं म्हणून काहीही करू नये. त्याचे आठ परिणाम होत असतात आपल्यावर. स्वर्ग व नरक सुद्धा काल्पनिक आहेत का? स्वर्ग आणि नरक आपल्या अनुभवाचे आहेत, ते काल्पनिक नाहीयेत. मेल्यावर स्वर्ग ही काल्पनिक गोष्ट आहे, पण आपण स्वर्ग तुल्य जीवन जगणं ही कल्पना कुठे आहे? संतांचा संग तोच स्वर्गवास असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. कल्पना काय? प्रत्यक्ष आहे. आणि नरक तो उदास अनरगळ असं जे म्हटलेलं आहे. मी एका घरात गेलो होतो तर इतकं भकास वातावरण होत. घरातलं उंची फर्निचर सगळीकडे धूळ साठलेली होती. टिपायच्या ठिकाणी पेपर आता मावत नाहीत म्हणून थोडेसे वर ही होते, मासिक होती अस्ताव्यस्त. त्या ऍशट्रे मध्ये जवळपास 25-40 सिगरेटी अशा खुरडून टाकलेल्या होत्या. वास येत होता घरात एक विचित्र. एका बाजूला अशा बाटल्या लावलेल्या होत्या दारूच्या. आणि ती व्यक्ती देखील भकास, बायको ही भकास. पैसे भरपूर होते. मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये होता आणि तिथे तो शिकून नोकरीला लागलेला होता. मुलगी होती, तिलाही ऑस्ट्रेलियात जायचं होतं. आणि त्यांना की मुलाचं ऑस्ट्रेलियामध्ये सगळं नोकरी वगैरे लागली आहे तर नीट होईल ना. आणि मुलगी मला विचारत होती की माझं ते ऑस्ट्रेलियाचं काम होईल ना असं विचारत होती. माझ्याविषयीचा तो गैरसमजच आहे की असं मी विचारलं की सांगावं आणि तसं व्हावं. कारण इथं माझं होत नाहीये. जग नियमांप्रमाणे चाललेलं असतं. आपली जी स्वतःची एक सत्ता आहे तर ती सत्ता आणि समाजाची सत्ता, राष्ट्रांची सत्ता, राष्ट्रांचे वेगवेगळे नियम याच्यामध्ये सगळं जग चाललेलं असतं. आणि त्यांचा कॉरोगेटेड बॉक्सचा एक व्यवसाय होता, तो व्यवसाय त्यांना विकायचा होता. तर ते चांगला व्यवहार जमून येईल ना, 2-3 येत आहेत, मग काय करू का थांबू असं विचारत होते. त्यांच्या तोंडाला अंबूस वास येत होता. आणि खरं म्हणजे ते संपत्तीमध्येच बसलेले होते. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दारिद्र्य अधिकची सांदे, नवल केले परमानंदे परमपुरुषे असं समर्थ म्हणतात. काही अर्थ नव्हता त्यांच्या जीवनात. त्यांच्याकडे पैसे येत होते. कधी कधी व्यवसायामध्ये इतकं सगळं उत्तम जमून जातं की पैसे येत राहतात. पण अन्न मान धन हे प्रारब्धाच्या अधीन आहे आणि त्याच्याही पलीकडे असणारी असुरक्षिततेची चिंता प्रत्येकाला असते असं माझ्या लक्षात आलेलं आहे. अगदी श्रीमंत व्यक्ती जरी असली तरी भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे हे सगळं असंच चालेल ना, माझी प्रकृती देखील अशीच नीट राहणार आहे ना, अशा अनेक शंका असतात. खूप मेहनतीने पैसे मिळवल्यानंतर कित्येक काळांनी समजतं की त्याचा आपण समजतो तितका काही उपयोग आपल्याला होत नाहीये. पण साधना करण्याचाही वेळ निघून गेलेला असतो, मागं फिरता येत नाही. जसं कॅलेंडरच्या तारखा आधीच्या आणता येत नाहीत, जीवन जगलेला असतो 40-50-60 वर्ष पुढे गेलेला असतो जगून, काही करता येत नाही. आणि जे ज्याच्यात ज्याच्यामुळे काही घडेल असं वाटतं त्याच्यामुळे काहीच घडत नाही. तुम्ही खूप यशस्वी असलात तरी देखील तुमच्या पत्नीला तुम्ही रोजचे असतात, ती तुम्हाला एका क्षणात तिच्या मनासारखं आहे ते घडलं नाही तर नाराजी दाखवू शकते. तुम्ही फार श्रीमंत असाल तर तुमचं सेक्रेटरी तुम्ही म्हणाल तसं कल पाहून वागेल. मुलं नाही, पत्नी नाही, तिथं विचाराचा विचाराशी संबंध आहे. बाकी यांचा कल काय, यांचा मूड काय असं पाहून ऑफिसमधले लोक, घरात वगैरे काही नाही, काही सुख नसतं. सुख मगाच्या प्रश्नासारखं, जो आत्म्यामध्ये रमला आणि तिथून प्रेम करतो अशा अशा प्रेमामध्ये सुख असतं. बाकी तुमचं सगळं बाहेर दाखवायचं असतं. असं असल्यामुळं घरातच सुख नाही, स्वतःपाशी सुख नाही आणि बाहेरचे सगळे स्वार्थापोटी जमलेले. त्यामुळे स्वर्ग आणि नरक तितके काल्पनिक नाहीत, चालू जीवनालाच लागू करा. मेल्यानंतर स्वर्ग हे काल्पनिक धरू आपण, कारण मला त्याची कल्पना नाही. पुनर्जन्माची काय कल्पना आहे, मागील जन्म आठवत नाही की पुढचा जन्म काय आहे याची कल्पना येत नाही. मागील जन्म आठवणं हे माणसाच्या क्षमतेमध्ये नाही, आपल्याला दिलेल्या मेंदूच्या क्षमतेतच ही गोष्ट नाही. एवढंच नाही तर या जन्मातली प्रत्येक गोष्ट आठवणं हेही आपल्या मेंदूच्या क्षमतेत नाही. आज तारीख किती आहे, आज 12 तारीख आहे, तर किती 6 तारखेला झालेल्या सगळ्या घटना सांगा बरं तुमच्या जीवनातल्या, दिवसापासून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे देखील स्मरणात नाही. त्यामुळं त्याची जी क्षमता आहे त्या ती क्षमता हे आपल्याला आत्ताचं जीवन जगण्यासाठी दिलेली आहे. मागच्या जीवनात आपण कोण होतो वगैरे एवढी माहिती देऊन आपल्याला पाठवलेलं नाहीये. देतानाच जो काय म्हणतात सर्व्हर काय लोड करून दिलेली आहे इन्फॉर्मेशन, त्याच्यातच हे नाहीये. धर्म म्हणजे आचरणच ना, लोकांनी चांगले आचरण करावं म्हणून ही सारी कल्पना आहे का? हो, आचरणाने समाज टिकतो. धर्म ही वैयक्तिक आणि सामाजिक असं जीवन सुलभ होण्यासाठी असणारी आदर्श व्यवस्थाच आहे. ती नीट काम करेल तर कायद्यांचीही गरज नाही, कोर्टाची गरज नाही. थोडे मतभेद झाले, थोडं काय करायचं काय करायचं नाही असं जर निश्चित ठरेन असं झालं तर त्याच्यातल्या जाणकारांना विचारायचं आणि ते खुशाल स्वीकारायचं. पण तेवढं सगळं आपण करू शकत नाही म्हणून मग पोलीस आले, तुरुंग आले आणि प्रस्थापित कायदे करणं गरजेचं झालं. पण तरी देखील कायदा सगळं करत नसून धर्माची शिकवणच समाज जास्त सुस्थिर ठेवतो आहे असं दिसतं. कारण कायदा काय काय करेल आणि कुठं कुठं जाऊन पोहोचेल. खोटं कधी बोलू नये, दुसऱ्याची वस्तू उचलू नये, ही जी शिकवण आहे ती शिकवण नीतीची आणि धार्मिकतेची या गोष्टीमुळे समाज बराचसा सुस्थिर आहे. कायद्यांमुळे नाही, संविधान काही एवढं पॉवरफुल नाही राहू शकत सात्विक आचरणाने. पण गरज मात्र मग तसं जेव्हा घडत नाही तेव्हा त्याची गरज होते. पण धर्म हा मुख्यतः अध्यात्मापेक्षा वेगळा काढलेला आहे. अध्यात्मशास्त्र हे वेगळं आणि धर्म ही गोष्ट वेगळी. धर्म आचरणाचे नियम, कोड ऑफ कंडक्ट अशा रीतीने आहे आणि त्याचा पुष्कळ उपयोग झालेला आहे. कधी कधी ते कालबाह्य होतं तेव्हा ते बदललं जातं. धर्म बदलला म्हणजे धर्मामध्ये असणाऱ्या गोष्टी तत्व बदलली. उदाहरणार्थ चातुर्वर्ण व्यवस्था आता बदलली तरी काही फरक नाही पडत. बदलली तीही म्हणजे बाहेरून बदलली, कोणाच्याही आतून ती अजून मनातून गेलेलीच नाहीये. पगडा असा जबरदस्त असतो की प्रत्येकाच्या आत आपण कोण आहोत याचे कुठून हे संस्कार कोण करतं आणि कसे मजबूत होतात काहीच कळत नाही. म्हणून ती हल्ली असं म्हटलं तरी अजून तितकी हालत नाहीये. सात्विक आचरणाने चांगला जन्म पुनर्जन्म मिळतो व तामसी किंवा वाईट आचरणाने नीच योनीत जन्म मिळतो असे भीतीपोटी लोकांनी धर्माच्या आधाराने चांगले आचरण करावे म्हणून धर्माचे बंधन आहे का? काय आहे की तामसी किंवा वाईट आचरणाने नीच योनीत जन्म मिळतो म्हणून चांगलं आचरण सात्विक आचरण करावं ही शिकवण आहे. तसही तामसी किंवा वाईट आचरणाने नीच योनीतला जन्म तर राहू देतच. आता जरा करूनच बघा, म्हणजे तुम्ही बघू नका. तामसी आणि नीच असं आचरण करून बघा काय होतं ते. तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही तुमच्या घरातून समाजातून तसे हद्दपारच होता. करून तर बघा ताकद असेल तर. मग नरक वगैरे तर जाऊ देत बाजूला, पण इथलेच कायदे तुमच्या बाबत काय करतात ते तुम्हाला कळेल. म्हणजे हा प्रश्न मी काल्पनिक म्हटल्यानंतर बरं झालं, मग तामसी आणि वाईट आचरण केलं तरी काही फरक पडत नाही म्हणून आम्ही करायला लागू इतकं सोपं नाहीये ते. सात्विक आचरणाने चांगला जन्म मिळतो व तामसी किंवा वाईट आचरणाने नीच योनीत जन्म मिळतो, त्यामुळे त्या जन्माचं राहू देत तुमचं इथलं साधं जीवन देखील दुष्कर होऊन जाईल. जरा तामसी आचरण करून बघा, कोणी विचारणार नाही. आणि समाजातल्या कुठल्या स्तरामध्ये तुम्हाला जगायला लागेल काही सांगता येत नाही. त्या किडे जसे असतात, खरंच तामसी आचरण म्हणजे काय. माझा एक मित्र होता, त्यांचा समाज काय म्हणायचं त्याला, कैकाडी. कैकाडी समाज जे त्यांच्या गावाबाहेर झोपड्या होत्या, झोपडी वजा घर. मित्र होता माझा. आम्ही त्याच्या घरी जायचो, तो आमच्या घरी यायचा. त्याचं जीवन खूप चांगलं झालं, तो स्टेट बँकेमध्ये पिऊन म्हणून लागला नंतर. पण तिथं गेलं की कशी भांडणं चालू असतात, कशा फरशांवर रेघा मारून चौकटी आखून चिंचोक्यांवर जुगार खेळला जातो लहान लहान मुलांमध्येच, कशी शिवीगाळ ऐकू येते, कसे वास काहीतरी शिजत असतं त्याचे असतात, कसे झिंगून लोक येतात तिथं. क्रिमिनल्स राहतात अशा ठिकाणी राहून त्याला पक्क लक्षात आलं की आपलं इथं काही, त्याच्या घरात विचित्र परिस्थिती होती. आम्ही गेलो तर त्याची बहीण अतिशय शिवीगाळ करत कोणातरी दोन चार मुलांबरोबर भांडत होती. तो आम्हाला उत्साहाने घेऊन गेला आणि लगेच बाहेर म्हणाला, नको आपण नंतर कधीतरी घरी येऊ. मी म्हटलं तर पण काहीतरी बिघडलेलं दिसतंय. त्यामुळे तामसी आचरण हे शब्द ठीक आहेत, पण एकदा जर तुम्ही पाहिलं तर चार दिवस झोप येणार नाही तुम्हाला, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे केवळ ही कल्पना आहे आणि आपलं फार बंधन धर्म घालतोय म्हणून केवळ हे टाळायला सांगितले वगैरे असं समजू नका। तुमचं जे जीवन आहे ते जीवन, आपलं जीवन हे इतकं चांगलं जीवन आहे की ज्या जीवनाला हाताल धरून आपण अनेक काहीतरी चांगलं करू इच्छितो, चांगलं काहीतरी होऊ इच्छितो, असं जीवन आपल्या वाट्याला आलेलं आहे। त्यामुळे काय सात्विक जीवन म्हणजे धर्म बंडलबाजी करतो चांगला जन्म येण्यासाठी, आणि तामसी आचरण बंडलबाजी आहे, काही नीच योनीत जन्म येत नाही, हे आर्ग्युमेंट करता ठीक आहे। इतकं वाईट आहे की आत्ताचं जे जीवन आहे ते जीवनच इतकं मागे ढकललं जातं की त्या जीवनामध्ये काही आशेचा किरण देखील नसतो। धर्माचं बंधन जरूर त्याकरता आहेच, धर्म हा नेहमीच चांगलं जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन करतो, त्याच्यामध्ये धर्माचा स्वतःचा असा काही लाभ नाही, काहीच नाही। ज्यांनी हे बनवलं त्यांचा देखील काही लाभ नाही, हे देखील परोपकाराकरताच बनवलं, नाहीतर असं जन्माला यायचं आणि कसं तरी जीवन जगून जायचं असं होऊ नये म्हणून मग हे नियम वगैरे लिहून ठेवले, पण ते इतके डोईजड आपल्याला व्हायचं काही कारण नाही, आपल्या हिताचंच आहे ते सगळं। अशा प्रकारचे हे सगळे प्रश्न चांगले प्रश्न, आणि कधी कधी ही कल्पना ती म्हणजे कल्पना ती म्हणजे कल्पना असं आपल्याला वाटत राहतं, तर त्याकरता विचारलेले हे चांगले प्रश्न या केवळ कल्पना नाहीत, या आपल्या अंतर्यामी सखोल परिणाम घडवणाऱ्या अशा गोष्टी आहेत। यांनी आपलं जीवन खूप चांगलं तरी होईल किंवा अतिशय वाईट तरी होईल। आपल्याकडे एक बाई यायच्या, त्यांचा भाचा, त्या म्हणाल्या की काही करायचं नाही आणि अचानक घरात वस्तू यायला लागल्या, फर्निचर बदललं, तो काय करतो विचारायची हिम्मत नव्हती कोणाची। आणि एके दिवशी या चिंचवड देहू रोड या रेल्वे लाईनवर एन्काउंटर मध्ये तो मारला गेला। त्या म्हणत होत्या की मी भावाला विचारत होते की तू विचार हे कुठून पैसे आणतो, काय करतो, तू काय नोकरी करतोस, तू शिकला नाहीयेस काही, हे एवढं घर चकाचक झालं कसं आपलं। त्यामुळे या तात्पुरत्या भुरळ पाडणाऱ्या गोष्टी असतात तर त्या इतक्या खऱ्या नसतात। एवढी भीती तुम्हाला घालायचं काही कारणच नाहीये, प्रश्न विचारलाय, पण या प्रश्नाच्या योगाने अशा कुठल्या तरी गोष्टीबद्दल थोडंही आकर्षण कोणाच्याच मनामध्ये राहू नये याकरता एवढं उत्तर दिलं, बाकी काही नाही। हरि ओम तत्सत। एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू। हरी 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 ज्ञानोबा माऊली स्वामीजी हरी 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 हरी। बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। हरि हरि।